यशया अध्याय 55. अहो सर्व तानाल्यांनो पाण्याजवळ या, आणि ज्याच्याजवळ पैसा नाही सर्व या, विकत घ्या आणि खा. या पैशाशिवाय व मोलाशिवाय मद्य आणि दूध घ्या. जी भाकर नव्हे तिच्यासाठी तुम्ही चांदी का तोलून देता, आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि जे चांगले आहे ते खा, व मिष्टान्नात तुमचे जीवन आनंदित हो. तुम्ही कान द्या आणि माझ्याकडे या, ऐका म्हणजे तुमचे जीवन जिवंत राहील. मी खरोखर तुमच्याबरोबर सर्व काळचा करार करीन. विश्वासाची कृती करून दाविदाशी करार केला, पहा मी त्यास राष्ट्रात साक्षी, लोकांचा अधिपती व सेनापती याप्रमाणे ठेवले आहे. पहा तू राष्ट्र ओळखत नाहीस, अशा राष्ट्राला तू बोलावशील, आणि ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेतील. कारण परमेश्वर तुझा देव इस्रायलाचा पवित्र प्रभू ज्याला तू गौरविले आहे याच्याकरता तुझकडे धाव घेतील. परमेश्वर सापडेल त्या काळी त्यास शोधा, तो जवळ असतानाच त्यास बोलवा. दुष्ट आपला मार्ग व पापी मनुष्य आपले विचार सोडून देऊ, तो परमेश्वराकडे माघार येऊ आणि तो त्यांच्यावर दया करील, व तो आमच्या देवाकडे येऊ, तो त्यांना विपुलपणे क्षमा करील. कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत, हे परमेश्वराचे म्हणणे आहे. कारण जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे विचार तुमच्या विचारांपेक्षा उंच आहेत. कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही, तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द निरर्थक होऊन परत माझ्याकडे येणार नाही. परंतु जे मी इच्छिले ते पूर्ण करील, आणि ज्यासाठी पाठवले ते यशस्वी होईल. कारण तुम्ही आनंदाने बाहेर जाल आणि शांतीने चालवले जाल. तुमच्यापुढे डोंगर आणि टेकड्या आनंदाने जयघोष करतील, आणि शेतातील सर्व झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील. काटेरी झुडपाऐवजी सदा हरित वाढतील, आणि काट्याकुट्याच्या जागी मेंदी उगवेल, आणि ते परमेश्वराच्या नावासाठी सर्व काळाचे चिन्ह होईल. ते कधीही नष्ट होणार नाही.